नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां कर्नाटकाक भेट दितले. हे वेळार ते 3 वंदे भारत एक्सप्रेस गाडयांक 5वो वांटो दाखयतले. हातूंत बेंगळूर बेळगावी, अमृतसर ते श्री माता वैष्णो देवी कटरा आनी नागपूर ते पुणे ह्या गाडयांचो आस्पाव आसा. उपरांत ते शारी जोडणी प्रकल्पाचे उक्तावण करतले आनी 15,610 कोटी रुपया परस चड मोलाच्या बेंगळूर मेट्रो फेज 3 प्रकल्पाचो बुन्यादी फातर घालतले. भारतान ऑपरेशन सिंदूर वेळार 5 पाकिस्तानी झुजारी विमानां उडयली अशें हवाई मुखेल मार्शल एपी सिंग हांणी सांगलां. आयज बेंगळुरूंत 16व्या एअर चीफ मार्शल एलएम कात्रे व्याख्यान मालेंत उलयतना तांणी सांगलें,
Our air defense systems have done a wonderful job. The S-400 system, which we had recently bought, has been a game changer. The range of that system has really kept their aircraft away from their weapons like long-range glide bombs that they have. They have not been able to use any one of those because they have not been able to penetrate this system.
हे कारवाय वेळार भारतान खूप अचूक हल्ले केले आणि तिनूय सैन्यामध्ये पुराय समन्वय आशिल्लो असे तांणी मुखार सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवसारीक संस्कृत दिसा निमतान परबी भेटयल्यात. संस्कृत हे गिन्यानाचे आणि अभिव्यक्तीचे शाश्वत स्त्रोत असून ताचो प्रभाव सगळ्या मळार दिसता असे तांणी सोशल मीडिया पोस्टावरवी म्हणला. 2024-25 वित्तीय वर्षा वर्सुकी संरक्षण उत्पादन 1.51 लाख कोटी रुपया इतल्या उचेल्या पावण्यार पावला, जे संरक्षण उद्देगीक क्षेत्र घटमूट जायत असा हाचो स्पष्ट संकेत दितात असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हणला. ही उत्पादन वाढ फाटल्या वर्षा 18% चड असा. हे खातीर संरक्षण उत्पादन खात्याची आणि हेर भागधारकांची ताणी तोखणाय केली. फुडल्या 2 ते 3 वर्षात भारताचे संरक्षण निर्गतीत दुपेटीन वाढ जावपाची शक्यताय आसा असे संरक्षण संशोधन आणि विकास खात्याचे सचिव डॉ समीर कामत हांणी सांगला. DIAT 14व्या दीक्षांत सुवाळ्यात ते उलयताले. भारतीय संरक्षण उपकरणांक मध्य उदेंत आफ्रिकन आणि दक्षिण आशियातल्या देशांनी व्हड मागणी आसा. तशेच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची लहान आवृत्ती तयार करपाचे काम सुरू आसा असे ताणी सांगले. भावा भयणीच्या खाशेल्या बंधनाचो सण म्हळ्यार रक्षाबंधन आयज देशभर उमेदीन मनयतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे निमतान नागरिकांक परबी दिल्यात. रक्षाबंधन हो पवित्र सण भाव भयणी मधल्या मोगाच्या आणि विश्वासाच्या खाशेल्या बंधनाचे प्रतीक आसा असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हणला. तशेच भारताचे गिरेस्त सांस्कृतिक दायज आणि नैतिक मूल्या तिगोवन दवरपाची संद आणि बायलांच्या हक्कांची राखण करपाचो आणि तांका आधार दिवपाचो संकल्प आणि घटमूट करता असे ताणी सांगले. भारतीय रेल्वेन 4.5 किलोमीटर लांबायच्या रुद्रास्त्र मालगाडीची यशस्वी चाचणी केली. उत्तर प्रदेशातल्या गजख्वाच्या स्टेशन आणि झारखंडातल्या गरवा स्टेशन मधल्या 209 किलोमीटराचेर ही चाचणी झाली. मजगती भारतीय रेल्वेन राऊंड ट्रीप पॅकेज येवजण चालीक लावपाचो निर्णय घेतला. हाचे खाला प्रवाशांक परतीच्या तिकिटीचेर 20% सवलत दितले. दोनूय तिकिटाची आधीच बुकींग केल्या उपरांत ही सवलत लागू जातली आणि संबंधित प्रवाशाखेरीज हेर खंयच्याय मनशाक हे तिकिटीन प्रवास करपाक मेळचो ना असे रेल्वे मंत्रालयान निवेदनात म्हणला. प्रशासकीय सुधारणा आणि भौशीक कागाळ खात्यान 23व्या ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कारा खातीर मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. मंत्रालयान निवेदनात सांगला, हे पुरस्कारा खातीर नामांकनां 1 सप्टेंबर सावन NCEG.gov.in पोर्टलाचेर ऑनलायन सादर करूं येतात. अर्ज सादर करपाची निमाणी तारीख 15 ऑक्टोबर आसतली. उत्तराखंडातल्या बाधित धराली वाठारात मजत आणि बचाव कार्य झुजा पावण्यार चालू असा. हवाई सेवेचे आर्विल्ले तंत्रगिन्यान आणि उपकरणाच्या आधारान बचाव कर्मचारी हे कारवायेत वाटो घेतात. आता मेरेन 775 जणांक सुरक्षितपणान भायर काढल्यात. जागतिक तापमानवाढीचो परिणाम संसारातल्या लाखांनी लोकांचेर जावपाक लागला असे संसारीक हवामान संघटना म्हळ्यार WMO म्हणा. WMOच्या आकड्याप्रमाण संसारातल्या जायत्या वाठारांनी तापमान वाढीन विक्रमी आकडो हुपला. तशेच दर्याच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमानूय वाढत असा. हाका लागून खर उष्णताय आणि विध्वंसक रानवटी उज्यांचो आकडो वाढत असा असे WMOन म्हणला. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 ते 3 दीस वायव्य भारतात चढ पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. तशेच ह्या महिन्याच्या 14 तारखे उपरांत देशाच्या उदेंत वाठारांनी पावसाची तीव्रताय वाढपाची शक्यताय खात्यान उक्तायला. भारताच्या रमेश बुडिहाल आणि किशोर कुमार हांणी आयज महाबलीपुरमात जाल्ल्या आशियाई सर्फिंग सर्तीत दादल्यांच्या उक्त्या विभागात उपांत्य फेरयेत पावल घालून इतिहास रचलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 तो मेरेन नमस्कार.